श्री गणेशाय नमः। परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज यांची 365 प्रवचने। नमः शांताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणे स्वानंदामृत तृप्ताय श्रीधराय नमो नमः। आषाढ़ शुद्ध षष्ठी सर्व दृश्य वस्तुत गुरु हा श्रेष्ठ आहे असे समजून त्यांची सेवा केली पाहिजे। गुरुप्रेक्षा श्रेष्ठ अशी एकतरी वस्तू आहे काय? जगातील कोणतीही वस्तू गुरुची बरोबरी करू शकणार नाही। म्हणूनच त्रिलोकात शोध करून शेवटी हताश होऊन ज्ञानदात्या सद्गुरूसाठी योग्य असा दृष्टांत मला सापडला नाही असे श्रीमद शंकराचार्य म्हणतात। गुरु आराधनेचा क्रम सोपा आहे असे आपण समजतो। गुरु आज्ञापालन हे शिष्याचे मुख्य लक्षण होय असे श्री समर्थांनी म्हटले आहे। भक्ताहून गुरु नेहमीच निराळा असतो, पण तत्वात भेद असू शकत नाही हे योग्य प्रकारे जाणल्यास भक्तही तत्वस्वरूप होऊ शकतो। तत्वस्वरूपात अद्वितीयता हे आणखी एक वैशिष्ट्य आहे, जे सदाचे एकमेव असून त्यात निराळेपण असू शकत नाही, तेच अद्वितीय स्वरूप होय। त्या स्वरूपाकडे जाणाराही अद्वितीयच होय। गुरु स्वतः अद्वितीय आहेत, त्यांना स्वतःच्या रूपाशिवाय इतर कोणतेही रूप असत नाही। त्यांच्या स्वरूपाखेरीज जी इतर वस्तू आहे तिला माया दुःख इत्यादी असते, असे असल्याने त्यांचे भजन करणाऱ्या भक्तास ते काय देऊ शकणार? यासाठी वेळ व्यर्थ घालवू नका। आयुष्य अत्यंत अनिश्चित आहे, म्हणून अनेक जन्मात केल्या जाणाऱ्या साधनांनी खरे सुख मिळवले पाहिजे व त्यासाठी शक्यतो लवकर सद्गुरु शरण जाऊन त्यांच्या मुखाने आत्मसुख तत्व जाणून घेऊन कृतकृत्य झाले पाहिजे। श्री गुरुचरणार विंदार्पणमस्तू।